विविध भारती पुणे, सविता मस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या 3 प्रकरणांवर विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या समस्यांसाठी नागरिकांना विभागीय लोकशाही दिनात यावं लागतं हे योग्य नाही. जनतेच्या तक्रारी सोडवण्यामध्ये टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा झाल्याचं निदर्शनाला आल्यास अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सूचित केलं. यावेळी विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. पुणे उत्सव मित्र मंडळातर्फे एकतानगर इथं पुरामुळे घराचं नुकसान झालेल्या पांडुरंग मानवतकर यांना आर्थिक मदत म्हणून 25,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावर्षी मंडळानं वारसा पुण्याचा पुन्हा जपूया हा सजीव देखावा सादर केला आहे. जुन्या पुण्याची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन या देखाव्यातून करण्यात आलं आहे. संत निरंकारी धर्मादाय फाउंडेशनद्वारा आयोजित विशाल रक्तदान शिबिरामध्ये 240 जणांनी रक्तदान केलं. या शिबिराचं उद्घाटन ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झालं. यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे तसंच संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत सुरू असलेल्या छंद गणेशोत्सवामध्ये ऋषीपंचमी निमित्तानं आज विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींचं ऋषीपूजन करण्यात आलं. संस्कृत तज्ज्ञ डॉ श्रीकांत बहुलकर, माजी मुख्याध्यापक श्रीकांत काकडे, माजी शिक्षिका पुष्पा घळसासी आणि माजी शिक्षक बाळासाहेब पानसे या उपस्थित ऋषितुल्य व्यक्तींचं विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात पूजन करून त्यांना श्रीफळ, उपर्ण आणि मानपत्र प्रदान केलं. तर शतायुषी चित्रकार शी द फडणीस आणि शतायुषी भाषातज्ज्ञ यास्मिन शेख यांच्यासह सुह जोशी यांचं त्यांच्या निवासस्थानी जाऊन ऋषीपूजन करण्यात आलं. सध्याच्या काळात ज्ञानार्जनाचं काम करणारे सर्वच जण ऋषितुल्य आहेत असे गौरवोद्गार डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विधिज्ञ अशोकराव पलांडे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष डॉ शरद अगरखेडकर, मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई, छंद गणेशोत्सवाच्या कार्याध्यक्ष शारदा जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील प्राचीन ललितकला प्रबोधिनी आणि कोथरूडमधील समस्त ब्राह्मण सेवा संस्थेनं ऋषीपंचमीनिमित्त संयुक्तपणे आयोजित केलेला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसंच कोथरूड रत्न पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला. ऋषितुल्य व्यक्तींच्या सन्मानाद्वारे सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते असं याप्रसंगी बोलताना विधिज्ञ सुधाकरराव आव्हाड म्हणाले. याप्रसंगी युवकांचा कोथरूड रत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला. केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, तोरणं आणि फुकलम म्हणजे फुलांची रांगोळी यांनी सजवलेलं बालगंधर्व रंगमंदिर आणि रंगमंदिरात गणेश वंदनम, भरतनाट्यम, शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय नृत्य, तिरुवथिरकली लोकनृत्य, मोहिनीअट्टम आदी नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीची दर्शन घडवणारा केरळ महोत्सव पुणे फेस्टिव्हल अंतर्गत काल आयोजित करण्यात आला होता. सर्व धर्मीयांचा एकोपा दाखवणाऱ्या नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना विशेष आनंद मिळाला. या सर्व कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्ह्यातील 200 अधिक केरळी युवक आणि युवती सहभागी झाले होते. पुणे शहर आणि जिल्ह्यातील 32 संस्थांनी मिळून बनलेल्या पुणे मल्याळी संघातर्फे या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि लिबर्टी अर्थवेअर आर्ट यांच्या मदतीनं शाडू माती तसंच संगम मातीच्या मूर्ती विक्रीचा मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात पुणेकरांनी 210 शाडूच्या मूर्ती तर 200 संगम मातीच्या मूर्ती घेतल्या आहेत. शहरातील नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावं या उद्देशानं महापालिकेकडून यंदा पहिल्यांदाच हा उपक्रम राबवला जात आहे. आरएमडी फाउंडेशनच्या वतीनं पुण्यातील ढोले पाटील वसाहत, गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क आणि बर्निंग घाट बर्न गार्डन मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे आणि परिसरात उद्या पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
Thank you.